नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख दूर करायची असल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड इथल्या सभेत निर्धार. धाराशिव इथं उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. आणि नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 249 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र प्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या विकासाच्या मॉडेलला देशातल्या जनतेनं समर्थन दिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
2014 के बाद देश ने हमें सेवा करने का अवसर दिया. देश दूसरी बार तीसरी बार हमें सेवा करने का मॉडल बनाती है. उसका कारण देश की जनता ने हमारे विकास के मॉडल को परखा है, समझा है और समर्थन दिया है.
राष्ट्रपतींचं अभिभाषण भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारने कौशल्य विकास, आर्थिक समावेशन आणि औद्योगिकरणावर लक्ष केंद्रीत केल्याचं सांगून त्यांनी मुद्रा योजना, गरिबांना आरक्षण, शिक्षण, रोजगार अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पंतप्रधानांनी विकसित भारतवर भर देऊन 25 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या घटनात्मक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचे समर्थन करणाऱ्या सरकारचा परिवर्तनीय प्रवास अधोरेखित केला. यानंतर राज्यसभेत धन्यवाद प्रस्ताव संमत करून कामकाज दिवस भरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या कामकाजात आज व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज आज दिवसभरात तीनदा तहकूब झालं. राज्यसभेत या मुद्द्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व असल्याचं नमूद केलं. बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलं. काही भारतीय नागरिक अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहत असल्याचं जयशंकर यांनी कबूल केलं. परीक्षा पे चर्चा कार्यक्रम येत्या 10 फेब्रुवारीला नवी दिल्ली इथं भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातले तज्ञ या कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचं निराकरण करतील. 36 विद्यार्थी पंतप्रधानांसोबत थेट संवाद साधणार आहेत. यावर्षी विविध माध्यमातून सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची विक्रमी संख्या 5 कोटी एवढी आहे. मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख दूर करायची असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं जाहीर सभेत ते आज बोलत होते. ज्या योजना लोकहिताच्या आहेत त्या कुठलंही सरकार आलं तरीही बंद करता कामा नये असं त्यांनी नमूद केलं. विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी महायुतीला जिंकून दिल्याबद्दल शिंदे यांनी आभार मानले. गेल्या 2.5 वर्षात युती सरकारने केलेल्या विविध कामांची त्यांनी यावेळी माहिती दिली. अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. एकात्मिक बाल विकास सेवा परिवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहे. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. राज्यात अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि अन्य घटकांना राज्य शासनाने 592,34,90,000 रुपयांची मदत दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. 5,39,605 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात 4,83,883 लाभार्थींना 514,85,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. पक्ष आणि सरकार यामधला समन्वय साधण्यासाठी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री नाहीत त्या 17 जिल्ह्यांमध्ये पक्षानं जिल्हा संपर्कमंत्री नियुक्त केले आहेत. यामध्ये अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगर, पंकजा मुंडे बीड, जयकुमार गोरे धाराशिव, मेघना बोर्डीकर यांची हिंगोली जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधींची नियुक्ती होत होती, मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. सेठी यांच्या आधी शिवसेना नेते भारत गोगावले हे महामंडळाचे अध्यक्ष होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या राज्य सरकारमध्ये गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे हे पद रिक्त होतं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
धाराशिव इथं महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांनी आपली प्रगती करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यावेळी उपस्थित होते. या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
आमच्याकडे आज या ठिकाणी जवळपास 150 स्टॉल्स उपलब्ध आहे आणि फक्त धाराशिव जिल्ह्यातलं नाही इतर बाहेरच्या जिल्ह्यातलं पण जवळजवळ 15 स्टॉल या ठिकाणी घेऊन सहभागी झालेले आहे आणि या ठिकाणी आमचे टार्गेट जवळपास 20 लाख आहे. पण आमची एक्सपेक्टेशन आहे की 20 लाखाच्या पलीकडे जाऊन जवळपास यावेळेस 25 लाख यावेळेस आम्ही रीच करूया.
यावेळी उमेद अभियानाच्या उपक्रमांना इलेक्ट्रॉनिक्स मीडियातून व्यापक प्रसिद्धी दिल्याबद्दलचा 2020-21 राजमाता जिजाऊ स्वावलंबन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आकाशवाणी दूरदर्शनचे वार्ताहर देविदास पाठक यांना प्रदान करण्यात आला. तसंच उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांना देखील राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरुष क्रिकेटमध्ये नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला. हर्षित राणा आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 19 धावा झाल्या होत्या. ज्येष्ठ क्रीडा आणि चित्रपट समीक्षक लेखक द्वारकानाथ संजगिरी यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. संजगिरी हे मुंबई महापालिकेत मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. क्रीडा आणि चित्रपट या विषयांवरील त्यांचं समीक्षण वाचकांच्या विशेष पसंतीला उतरलं. संजगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी संजगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 10वी आणि 12वीच्या राज्य मंडळाच्या परीक्षा येत्या 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य मंडळ सचिव डॉ माधुरी सावरकर यांनी दिली. सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निःशुल्क आवश्यक ते समुपदेशन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून राहुल कर्डिले यांनी आज पदभार स्वीकारला. नांदेडचे मावळते जिल्हाधिकारी अभिजित राऊत छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सह आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. बीड जिल्ह्यातल्या रेल्वे प्रकल्प क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक घेणार असल्याचं माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी सांगितलं आहे. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी केलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आज मुंडे यांनी माजलगाव वडवणी किल्लेधारूर इथं भेट घेतली त्यानंतर त्या बोलत होत्या. नाशिकमधून 8 बांगलादेशी मजुरांना अटक करण्यात आली. शहरातल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम स्थळावर हे मजूर काम करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या बांगलादेशींकडून आधार कार्ड, पॅन कार्ड सारख्या भारतीय कागदपत्रांसह बांगलादेशचं स्मार्ट कार्ड देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त येत्या 8 मार्चला बीड इथं तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीनं महिला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 किलोमीटर अंतर असलेल्या या मॅरेथॉनमधल्या विजेत्यांना रोख पारितोषिकं देण्यात येणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रप्रथम हे आपल्या सरकारच्या विकासाचं मॉडेल, पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख दूर करायची असल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड इथल्या सभेत निर्धार. धाराशिव इथं उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आणि नागपूर इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 249 धावांचं आव्हान. याबरोबरचं बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10